नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. आज जगात तणाव संघर्ष असताना भगवान गौतम बुद्धांचे विचार अधिकच महत्वाचे आणि प्रासंगिक असून शांततेची सुरुवात आपल्या आतूनच सुरू होते आणि स्वतःवर विजय मिळवणं हाच सर्वात मोठा विजय असल्याचा त्यांनी दिलेला संदेश भविष्यासाठीही आवश्यक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मन की बात या आकाशवाणीवरील कार्यक्रमाच्या 133व्या भागात पंतप्रधान आज बोलत होते. देशात सध्या अतिशय महत्वाची मोहीम अर्थात जगातील सर्वात मोठ्या जनगणनेबाबत प्रत्येक भारतीयाला माहीत असणं गरजेचं असल्याचं मोदींनी नमूद केलं. यातील सर्व माहिती थेट डिजिटल माध्यमातून नोंदवली जात असून आपण आपली माहिती आपल्या वेळेनुसार यात भरू शकतो. त्याद्वारे प्राप्त होणारा ओळख क्रमांक घरोघरी येणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांकडील मोबाईल ॲपवर नोंदवून माहितीची खातरजमा होईल असंही ते म्हणाले. हे फक्त सरकारी काम नसून सर्वांचा सहभाग खूप महत्वाचा असून पंतप्रधानांनी जनगणना यशस्वी करण्याचं आवाहन केलं. भारतानं विज्ञानाला नेहमीच देशाच्या प्रगतीशी जोडलं असून आपले शास्त्रज्ञ नागरी अणुकार्यक्रम पुढे नेत असल्यानं याद्वारे राष्ट्र उभारणीत मोलाचं योगदान देत आहेत असंही ते म्हणाले. तामिळनाडूच्या कल्पक्कमच्या अणुप्रकल्पात पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान असलेल्या संयंत्रणेतील फास्ट ब्रीडर रिॲक्टरनं क्रिटिकालीचा टप्पा साध्य केला आहे. अर्थात संबंधित कार्यप्रणाली आता ऑपरेशन फेज म्हणजेच कार्यान्वयनाच्या टप्प्यात आली असल्यानं भारताच्या अणुऊर्जा उत्पादन प्रवासातील हा एक ऐतिहासिक मैलाचा दगड आहे असंही मोदी म्हणाले. पवन शक्ती भारताच्या विकासाची नवीन गाथा लिहित असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. ते म्हणाले,
आज यही पवन शक्ति भारत के विकास की नई कहानी लिख रही है. भारत ने हाल ही में पवन ऊर्जा यानी विंड एनर्जी में बड़ी उपलब्धि हासिल की है. अब भारत का विंड एनर्जी जनरेशन कैपेसिटी 56 गीगावाट से अधिक हो चुकी है. पिछले एक साल में ही करीब 6 गीगावाट नई क्षमता जुड़ी है. विंड एनर्जी में भारत तेजी से आगे बढ़ रहा है और दुनिया भी हमारी तरफ देख रही है.
महाराष्ट्रासह गुजरात तामिळनाडू राजस्थान ही राज्य यात आपला ठसा उमटवत आहेत असं सांगून आपल्याला वीज वाचवत स्वच्छ ऊर्जा अर्थात क्लीन एनर्जीचा स्वीकार करायचा आहे असंही ते म्हणाले. निसर्ग संवर्धन मानव वन्यजीव सहयोग लुप्त होत असलेल्या जैव प्रजातींचं पुनरुज्जीवन या अनुषंगानं बोलताना ज्यावेळी आपण निसर्गाचा विचार करतो त्याचा आदर करतो आणि त्याच्यासोबत वाटचाल करतो तेव्हा आशादायक बदल स्पष्टपणे दिसून येतो असंही मोदी म्हणाले. देशातलं चीज जगभरात आपलं स्थान निर्माण करत आहे असं त्यांनी नमूद केलं. जम्मू काश्मीरचं कलारी चीज तसंच सिक्कीम अरुणाचल प्रदेश आणि लडाखमधील छुरपी आणि महाराष्ट्र गुजरातमधील टोपलीनू पनीर याचा मोदी यांनी यावेळी बोलताना उल्लेख केला. शाळकरी मुलांच्या सुट्ट्यांचा काळ सुरू होत असून त्यांनी सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासह काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करून आपल्या आरोग्याचीही पूर्ण काळजी घेण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी आजच्या मन की बातमध्ये केलं. देशभरात पेट्रोलियम पदार्थ आणि एलपीजीचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या असल्याची माहिती सरकारनं दिली आहे. घरगुती ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा प्राधान्यानं करण्यात येत आहे असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. तसंच कोणत्याही वितरक केंद्रांवर गॅस संपल्याची कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. राज्यातला बहुतांश भाग तीव्र उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात आहे. राज्यात सरासरी तापमान 32-42 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह अनेक भागात उष्णतेची तीव्रता कायम आहे. हवामान विभागानं ठाणे मुंबई रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या तीव्र उष्णतेमुळे नागरिकांना अस्वस्थता जाणवत आहे. प्रशासनानं नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना चेन्नईमध्ये आणि लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना लखनौमध्ये होणार आहे. काल पंजाब किंग्सनं दिल्ली कॅपिटल्सवर 6 गडी राखून विजय मिळवताना 264 धावांचं मोठं लक्ष्य ओलांडलं. T20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत साधण्यात आलेलं हे सर्वात मोठं आव्हान आहे. कालच्या अन्य सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं 228 धावांचं उद्दिष्ट साध्य करत राजस्थान रॉयल्सचा 5 गडी राखून पराभव केला. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांना बियाणं खतं आणि कीटकनाशकं याची कोणतीही कमतरता भासू नये तसंच बनावट बियाणं खतं आणि कीटकनाशकांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. खरीप पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी घेतलेल्या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.